श्री गणेशाय नमः। वेदांमध्ये संध्येचे महत्व विशद केले आहे। उपनयन म्हणजे मुंज झालेल्या बटून, त्रिकाल म्हणजे दिवसातून तीन वेळेला संध्या करावी असे म्हटले आहे। सूर्योदयाच्या वेळी करतात तिला प्रातः संध्या, सूर्यास्ताच्या वेळी करतात ती सायं संध्या आणि दिवसाच्या मध्ये करतात तिला मध्यान्ह संध्या असे म्हणतात। प्रस्तुत कॅसेटच्या रूपानं संध्या करावयाची कृती आणि त्यावेळी म्हणावयाचे मंत्र म्हटले गेले आहेत। प्रत्येक संध्याविधीतील कर्मांच्या अनुषंगानं कोणती फलप्राप्ती होते ते ऐका। आचमनानं अंतरिंद्रिय संतुष्ट होतात। प्राणायामामुळे फुप्फुस हृदयादिकांचे कार्य उत्तम चालते। मार्जनाने आरोग्य सुधारून जलदेवतेचा प्रसाद मिळतो, तसेच शरीर शुद्धी होते। मंत्राचमनामुळे सर्व इंद्रियांकडून झालेल्या पापांचे क्षालन होते। अघमर्षणामुळे पापवासनांचा नाश होतो। अर्घ्यप्रदानामुळे सूर्यदेवतेचा सत्कार होऊन ती प्रसन्न होते। आसनविधीमुळे गायत्री जपकर्म निर्विघ्न पार पडते। गायत्री जप ही तर सर्वात श्रेष्ठ सूर्योपासना मानली जाते। सध्याच्या धकाधकीच्या जीवनात अंतर्बाह्य शुद्धी तसेच मनाच्या शुद्धी करता केवळ बटूंनीच नव्हे तर आबालवृद्धांनी संध्या किमान दिवसातून दोन वेळेस तरी करावी। सूर्योदयाच्या वेळची प्रातः संध्या आणि सूर्यास्तावेळे करतात त्याला म्हणतात सायं संध्या। आता ऐकूया ऋग्वेदीय संध्याकर्माची पूर्वतयारी। सकाळी सूर्योदयाच्या वेळी आंघोळ केल्यानंतर प्रातः संध्याविधी करावा आणि सायंकाळी हातपाय धुवून स्वच्छ होऊन सायं संध्याविधी करावा। संध्याविधी करण्यासाठी सोवळे किंवा स्वच्छ धूत वस्त्र नेसावे। संध्याविधीच्या वेळी बसण्यासाठी एक पाट, पाण्याने भरलेला तांब्या, फुलपात्र, पळी आणि संध्याविधीतील पाणी सोडण्यासाठी एक तामन इतकी साधन सामुग्री असावी। संध्याविधी करताना आपले तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे राहील अशाच रीतीने पाटावर बसावे। गळ्यातील जानवे डाव्या खांद्यावरून उजव्या खांद्याच्या खाली येईल असे असावे। शेंडीला गाठ मारलेली असावी। संध्येसाठी योग्य आसन मांडी घालून बसावे। आपल्यासमोर तामण ठेवावे। तामणाच्या डावीकडे पाण्याचा तांब्या ठेवावा आणि पळी भांडे ठेवावे। आणि एक मात्र लक्षात असू द्यावे की संध्या करताना संध्याविधीखेरीज इतर कुठलाही अन्य विचार करू नये। संध्याविधी सुरू करण्यापूर्वी भस्म धारण करावे। संध्याविधीमध्ये सांगितल्याप्रमाणे उजव्या हातात पाणी घेऊन पुढील मंत्र म्हणावा। मम शरीर शुद्ध्यर्थं भस्म धारणमहं करिष्ये। ते पाणी तामनात सोडावे आणि मग डाव्या हातावर थोडे भस्म घेऊन त्यावर थोडे पाणी घालावे। उजव्या हाताच्या बोटांनी ते कालवावे। त्यातील भस्म मस्तक, मुख, हृदय, गुह्य आणि पायांची पावलं ह्या अवयवांना लावावे। नंतर डाव्या हातावर उरलेल्या भस्माला उजव्या हाताने स्पर्श करून पुढील मंत्र म्हणावा। अग्निरित्यादी मंत्राणां पिप्पलाद ऋषिः अग्निर्देवता गायत्री छन्दः भस्माभिमन्त्रणे विनियोगः। ओम अग्निरिति भस्म, वायुरिति भस्म, जलमिति भस्म, स्थलमिति भस्म, व्योमेति भस्म, सर्वं हवा इदं भस्म, मन एतानि चक्षूंषि भस्मानि। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। आता सर्वांगांना ते भस्म लावावे आणि हात धुवून संध्याविधीसाठी सज्ज व्हावे। सुरुवातीला आचमन म्हणजे उजवा तळहात उताणा धरावा, तर्जनी तळहातावर वाकवून तिचे टोक अंगठ्याच्या मुळावर ठेवावे, म्हणजे तळहाताचा द्रोण तयार होईल। प्रत्येक आचमनाला उजव्या हाताच्या द्रोणात पळीभर पाणी घ्यावे आणि मनगटाजवळील भागातून प्राशन करावे, यालाच आचमन म्हणतात। पुढे येणाऱ्या मंत्रातील 24 नावांपैकी ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः ही 3 नावे उच्चारून आचमन करावे आणि ओम गोविंदाय नमः हे 4थे नाव उच्चारून उजवा हात धुवून टाकावा। मग त्या हाताच्या मुळाचा स्पर्श उजव्या कानाला करून नंतर येणारी 20 नावं क्रमानं म्हणावीत, म्हणजे आचमन पूर्ण झाले असे समजावे। ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः। आता हात धुवून टाकावेत आणि पुढील 20 नावं उच्चारताना हात जोडावेत। ओम विष्णवे नमः, ओम मधुसूदनाय नमः, ओम त्रिविक्रमाय नमः, ओम वामनाय नमः, ओम श्रीधराय नमः, ओम ऋषिकेशाय नमः, ओम पद्मनाभाय नमः, ओम दामोदराय नमः, ओम संकर्षणाय नमः, ओम वासुदेवाय नमः, ओम प्रद्युम्नाय नमः, ओम अनिरुद्धाय नमः, ओम पुरुषोत्तमाय नमः, ओम अधोक्षजाय नमः, ओम नारसिंहाय नमः, ओम अच्युताय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम उपेन्द्राय नमः, ओम हरये नमः, ओम श्रीकृष्णाय नमः। आता द्विराचमन। मंत्रातील 24 नावांपैकी पहिली 3 नावं उच्चारून प्रत्येक नावाच्या वेळी आचमन करावं आणि उजवा हात धुवून लगेच पुन्हा तशीच त्याच 3 नावांनी आचमन करून मग वर सांगितल्याप्रमाणे पुढील नावे म्हणावीत, यालाच द्विराचमन म्हणतात। ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः। आता हात धुवावे, परत आचमन करावं। ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः। आता हात धुवून टाकावेत आणि पुढील 20 नावं उच्चारताना हात जोडावेत। ओम विष्णवे नमः, ओम मधुसूदनाय नमः, ओम त्रिविक्रमाय नमः, ओम वामनाय नमः, ओम श्रीधराय नमः, ओम ऋषिकेशाय नमः, ओम पद्मनाभाय नमः, ओम दामोदराय नमः, ओम संकर्षणाय नमः, ओम वासुदेवाय नमः, ओम प्रद्युम्नाय नमः, ओम अनिरुद्धाय नमः, ओम पुरुषोत्तमाय नमः, ओम अधोक्षजाय नमः, ओम नारसिंहाय नमः, ओम अच्युताय नमः, ओम जनार्दनाय नमः, ओम उपेन्द्राय नमः, ओम हरये नमः, ओम श्रीकृष्णाय नमः। आचमनानंतर अत्यंत महत्त्वपूर्ण विधी म्हणजे प्राणायाम। त्यासाठी प्रथम हा मंत्र म्हणावा। प्रणवस्य परब्रह्म ऋषिः परमात्मा देवता दैवी गायत्री छंदः सप्तानां व्याहृतीनां विश्वामित्र जमदग्नि भरद्वाज गौतमात्री वसिष्ठ कश्यपारुषयः अग्निर्वायुरादित्यो बृहस्पतिर्वरुण इंद्रो विश्वे देवा देवताः गायत्रृष्णिग् अनुष्टुप् बृहति पंक्ति त्रिष्टुप् जगत्यश्छन्दांसि गायत्र्या गाथिनो विश्वामित्र ऋषिः सविता देवता गायत्री छन्दः गायत्री शिरसः प्रजापतिर् ऋषिः ब्रह्माग्नि वायवादित्या देवताः यजुश्छन्दः प्राणायामे विनियोगः। मग उजव्या हाताच्या पाचही बोटांनी नाकाला स्पर्श करावा, त्यात उजव्या नागपुडीकडे अंगठा आणि डाव्या नागपुडीच्या बाजूला करांगुली आणि अनामिका ही दोन बोटे धरावी। मग उजव्या नागपुडीवरती अंगठा दाबून डाव्या नागपुडीने श्वास हळूहळू घ्यावा आणि दोन्ही नागपुड्या बोटांनी दाबून धरून आत घेतलेला श्वास काही वेळ तसाच कोंडून कुंभक करावा। आता श्वास कोंडलेला असताना पुढील मंत्र मनातल्या मनात तीन वेळा जपावा। ओम भूः ओम भुवः ओम स्वः ओम महः ओम जनः ओम तपः ओम सत्यम ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम आपो ज्योतिरसो मृतं ब्रह्म भूर्भुवस्वरो। आता कोंडलेला श्वास उजव्या नागपुडीने हळूहळू बाहेर सोडावा, म्हणजे प्राणायाम पूर्ण होतो। श्वास आत घेणे, रोखून ठेवणे आणि हळूहळू बाहेर सोडणे या तीनही क्रियांनाच योगशास्त्रात अनुक्रमे पूरक, कुंभक आणि रेचक अशी नावे आहेत। आता ह्यानंतर संध्येसाठी संकल्प करायचा आहे। माझ्याकडून घडलेल्या सर्व पातकांचा नाश होऊन परमेश्वर प्रसन्न व्हावा यासाठी संकल्प करायचा। प्रातःसंध्येसाठी पळीने उजव्या हातावर पाणी घ्यायचे आणि पुढील मंत्र म्हणायचा। मम उपात्त दुरितक्षयद्वारा श्री परमेश्वर प्रीत्यर्थं प्रातःसंध्यां उपासिष्ये। आता उजव्या हातातील पाणी बोटांच्या टोकांकडून समोरच्या तांबण्यात सोडायचे। सायं संध्येसाठी हाच मंत्र असा म्हणावा। मम उपात्त दुरितक्षयद्वारा श्री परमेश्वर प्रीत्यर्थं सायं संध्यां उपासिष्ये। ह्या नंतरचा विधी म्हणजे प्रथम मार्जन। ह्यासाठी पळीत पाणी भरून घेऊन ती पळी डाव्या हातात धरावी आणि मग पुढील मंत्र म्हणावा। आपोहिष्ठे तितृचस्य सूक्तस्य आंबरीशः सिंधुद्वीप ऋषिः आपो देवता गायत्री छंदः मार्जने विनियोगः। आता त्यापुढे येणाऱ्या मंत्रांचे नऊ विभाग आहेत। त्यातील पहिल्या सात मंत्र विभागातील प्रत्येक मंत्र म्हणताना पळीतील पाणी बोटांनी मस्तकावर शिंपडायचे। लक्षात असू द्या, त्यावेळी नखांचा स्पर्श होणार नाही याची काळजी घ्यावी। आठवा विभाग जो आहे यस्य क्षयाय हा मंत्र म्हणत असताना पाणी जमिनीवर शिंपडायचे। नववा मंत्र म्हणताना पुन्हा पाणी मस्तकावर शिंपडायचे। आता मंत्र पुढील प्रमाणे। ओम आपोहिष्ठा मयो भुवः ओम तान ऊर्जे दधातना ओम महेरणाय चक्षसे ओम यो वः शिवतमो रसः ओम तस्य भाजयते हनः ओम उशतीरिव मातरः ओम तस्मा अरंगमामवः। आता ह्यानंतर येणाऱ्या मंत्रानंतर पाणी जमिनीवर शिंपडायचे। ओम यस्य क्षयाय जिन्वथ। आता ह्यानंतर येणाऱ्या मंत्रानंतर पाणी परत मस्तकावर शिंपडायचे। ओम आपो जनयथा चनः। यानंतर मंत्राचमनम, प्रथम प्रातः संध्येच्या वेळे म्हणायचे मंत्र बघूया। सूर्यश्चेती मंत्रस्य पासून मंत्राचमने विनियोगः पर्यंत म्हणताना उजव्या हाताचा द्रोणाकार करून त्यात पळीभर पाणी घालून ते धरून ठेवायचे आणि त्यापुढे ओम सूर्यश्चमापासून जुहोमी स्वाहापर्यंत म्हणून ते आचमनाप्रमाणे प्राशन करायचे। सूर्यश्चेति मंत्रस्य ब्रह्मा ऋषिः सूर्यमन्युमन्युपतयो रात्रिश्च देवताः प्रकृतिश्छन्दः मन्त्राचमने विनियोगः। ॐ सूर्यश्च मा मन्युश्च मन्युपतयश्च मन्युकृतेभ्यः पापेभ्यो रक्षन्ताम् यद्रात्र्या पापमकार्षम् मनसा वाचा हस्ताभ्याम् पद्भ्याम् उदरेण शिश्ना रात्रिस्तदवलुम्पतु यत्किञ्च दुरितं मयि इदमहं माम् अमृतयोनौ सूर्ये ज्योतिषि जुहोमि स्वाहा। हाच मंत्र सायं संध्येच्या वेळी कसा म्हणायचा ते आता बघूयात। अग्निश्चेति मंत्रस्य ब्रह्मा ऋषिः अग्निमन्युमन्युपतयोश्च देवताः प्रकृतिश्छन्दः मन्त्राचमने विनियोगः। ॐ अग्निश्च मा मन्युश्च मन्युपतयश्च मन्युकृतेभ्यः पापेभ्यो रक्षन्ताम् यदन्ना पापमकार्षम् मनसा वाचा हस्ताभ्याम् पद्भ्याम् उदरेण शिश्ना अहस्तदवलुम्पतु यत्किञ्च दुरितं मयि इदमहं माम् अमृतयोनौ सत्ये ज्योतिषि जुहोमि स्वाहा। पूर्वी सांगितल्याप्रमाणे आचमन करावे आणि त्यापुढील सर्व नामे म्हणावीत आणि मगच द्वितीय मार्जन सुरू करावे। द्वितीय मार्जन, प्रथम हा मंत्र म्हणावा। आपोहिष्ठे तिनवर्चस्य सूक्तस्य आम्बरीशः सिन्धुद्वीप आपो गायत्री पंचमी वर्धमाना सप्तमी प्रतिष्ठा अन्ते द्वे अनुष्टुभौ मार्जने विनियोगः। यानंतर 13 मंत्र विभाग येणार आहेत। प्रत्येक मंत्र विभाग म्हणून झाल्यानंतर पाणी मस्तकावर शिंपडायचे। ते 13 मंत्र विभाग पुढील प्रमाणे। ओम भूर्भुवस्वः ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम ओम आपोहिष्ठामयो भुवः ओम तान ऊर्जे दधातना ओम महेरणाय चक्षसे ओम यो वः शिवतमो रसः ओम तस्य भाजयते हनः ओम उशतीरिव मातरः ओम तस्मा अरंगमामवः ओम यस्य क्षयाय जिन्वथ ओम आपो जनयथा चनः। ओम शन्नो देवी रभिष्टय आपो भवन्तु पीतये शंयो रभिस्रवन्तु नः। ओम ईशाना वार्याणां क्षयन्तीश्चर्षणीनां अपोयाचामि भेषजम्। ओम अप्सुमे सोमो अब्रवीदंतर्विश्वानि भेषजा अग्निंच विश्वशंभुवम्। ओम आपः प्रुणीत भेषजम् वरूथम तन्वे मम जोक्ष सूर्यं दृशे। ओम इदमापः प्रवहत यत्किंच दुरितं मयि यद्वाहमभिदुद्रोह यद्वा शेप उतानृतम्। ओम आपो अद्यान्वचारिषम् रसेन समगस्महि पयस्वानग्न आगहि तम्मा संसृज वर्चसा ओम आपो ज्योति रसो मृतम ब्रह्म भूर्भुवस्वरोम। अघमर्षणम, अघमर्षण हा विधि करत असताना प्रथम हा मंत्र म्हणावा। ऋतंचेतितृचस्य सूक्तस्य मादुच्छंदसोघमर्षणो भाववृत्तिरनुष्टुप अघमर्षणे विनियोगः। आता उजव्या हातावर पळीभर पाणी घेऊन ठेवावे आणि पुढील मंत्र म्हणावा। ओम ऋतंच सत्यंचाभिधात तपसोध्य जायत ततो रात्र्य जायत ततः समुद्रो अर्णवः समुद्रादर्णवादधि संवत्सरो अजायत अहो रात्राणि विदधद्विश्वस्य मिषतो वशी सूर्या चंद्रमसौ धाता यथा पूर्वम कल्पयत दिवंच पृथिवीं चांतरिक्षमथो स्वः। आता त्या पाण्यात उजव्या नाकपुडीने श्वास सोडावा। त्या श्वासाबरोबर शरीरातील पाप पुरुष त्या पाण्यात आला अशी कल्पना करावी आणि मग ते पाणी न पाहता डाव्या बाजूकडे भूमीवर फेकून द्यावे आणि ह्यानंतर स्वतंत्र आचमन करावे। आता अर्घ्य प्रदानम हा विधी करत असताना प्रथम हा मंत्र म्हणावा। गायत्र्या विश्वामित्रः सविता गायत्री श्री सूर्यायार्घ्यदाने विनियोगः। मग सूर्यासमोर अथवा पूर्वेकडे तोंड करून उभे राहावे आणि दोन उताणे हात ओंजळीसारखे धरून दोन्ही हाताचे अंगठे आणि तर्जन्या ही बाजूस दूर धरावी, त्या अंजलीत पाणी घ्यावे आणि पुढील मंत्र म्हणावा। ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। श्री सूर्याय इदमर्घ्यं दत्तन्न मम। आता मंत्र म्हणून झाल्यावर ओंजळीतील पाणी समोर किंचित वर फेकल्यासारखे करून तामनात सोडून द्यावे, अशी तीन अर्घे द्यावी। मग उजव्या हातात पाणी घेऊन असावादित्यो ब्रह्म हा मंत्र म्हणून हातातील पाणी स्वतः भोवती उजव्या हाताकडे वळत वळत प्रदक्षिणा करत भूमीवर सिंचन करत जावे आणि मग पाटावर बसावे। ओम असावादित्यो ब्रह्म। सायं संध्येच्या वेळी अर्घ्य देताना पूर्वेच्या ऐवजी पश्चिमेकडे तोंड करून उभे राहावे। अर्घ्य प्रदान झाल्यावर द्विराचमन करून प्राणायामही करावा। आता आसनविधी। आसनविधीसाठी डाव्या गुडघ्यावर उजवा पाय येईल अशी मांडी घालून बसावे। मग उजव्या पायाच्या गुडघ्यावर डावा हात उताणा धरावा, त्यावर उजवा हात उपडा ठेवावा आणि पुढील मंत्र म्हणावा। पृथ्वीति मंत्रस्य मेरुपृष्ठ ऋषिः कूर्मो देवता सुतलं छन्दः आसने विनियोगः। ओम पृथ्वीत्वया धृता लोका देवित्वं विष्णुना धृता त्वञ्च धारय मां देवी पवित्रं कुरु चासनम् ऊर्ध्वकेशी विरूपाक्षि मांसशोणित भक्षणे तिष्ठ देवी शिखाबंधे चामुंडे ह्यपराजिते अपसर्पन्तु ते भूता ये भूता भूमि संस्थिताः ये भूता विघ्नकर्तारस्ते गच्छन्तु शिवाज्ञया अपक्रामन्तु भूतानि पिशाचाः सर्वतो दिशम् सर्वेषाम् अविरोधेन ब्रह्मकर्म समारभे। ह्यानंतरचा विधी करण्यास। या विधीमध्ये पुढील मंत्र म्हणावा। गायत्र्या विश्वामित्रः सविता गायत्री न्यासे जपे च विनियोगः। आता करण्यास करावा। अंगठ्यापासून करांगुलीपर्यंत पाच बोटांची नावे अनुक्रमे अंगुष्ठ, तर्जनी, मध्यमा, अनामिका, कनिष्ठिका. दोन्ही हात उताणे धरून दोन्ही हातांवर प्रत्येक मंत्र म्हणून न्यास करावा. तो असा की पहिला मंत्र म्हणून हाताच्या अंगठ्याला तर्जनीने स्पर्श करावा, दुसरा मंत्र अंगठ्याने तर्जनीला स्पर्श करावा, तिसरा मंत्र म्हणून अंगठ्याने मध्यमेला स्पर्श करावा, चौथा मंत्र म्हणून अंगठ्याने अनामिकेला स्पर्श करावा, पाचवा मंत्र म्हणून अंगठ्याने करांगुलीला स्पर्श करावा आणि सहावा मंत्र म्हणून दोन्ही हातांचे तळवे एकमेकांवर टेकावे आणि दोन्ही हातांच्या मागील बाजूही एकमेकांवर टेकाव्या. आता हे सहा मंत्र पुढील प्रमाणे. ओम तत्सवितुर अंगुष्ठाभ्यां नमः, ओम वरेण्यं तर्जनीभ्यां नमः, ओम भर्गो देवस्य मध्यमाभ्यां नमः, ओम धीमहि अनामिकाभ्यां नमः, ओम धियो यो नः कनिष्ठिकाभ्यां नमः, ओम प्रचोदयात् करतल करपृष्ठाभ्यां नमः. हृदयादिन्यास. हृदयादिन्यासासाठीही सहा मंत्र दिले आहेत. हा न्यास करत असताना पहिला मंत्र म्हणून उजव्या हाताने हृदयाला स्पर्श करावा, दुसरा मंत्र म्हणून उजव्या हाताने मस्तकाला स्पर्श करावा, तिसरा मंत्र उजव्या हाताने शेंडीला स्पर्श करत म्हणावा, चौथा मंत्र म्हणून अंगात कवच घालतात तसे दोन्ही हात शरीराच्या दोन बाजूंनी मस्तकापासून खालपर्यंत फिरवावे, पाचवा मंत्र म्हणून उजव्या हाताच्या मधल्या तीन बोटांनी तर्जनी, मध्यमा आणि अनामिका यांनी उजवा डोळा, भुवयामध्य आणि डावा डोळा यांना स्पर्श करावा आणि सहावा मंत्र म्हणून दोन्ही हातांनी टाळी वाजवत आणि इति दिग्बंध असे म्हणून उजवा हात चुटकी वाजवीत मस्तकाभोवती फिरवावा. आता हे साही मंत्र पुढील प्रमाणे. ओम तत्सवितुः हृदयाय नमः, ओम वरेण्यं शिरसे स्वाहा, ओम भर्गो देवस्य शिखायै वषट्, ओम धीमहि कवचाय हुम, ओम धियो यो नः नेत्रत्रयाय वौषट्, ओम प्रचोदयात् अस्त्राय फट् इति दिग्बंधः. आता यानंतर गायत्री देवीचे ध्यान करायचे. दोन्ही हात जोडून गायत्री देवतेचे ध्यान मनात करीत पुढील श्लोक म्हणावा. मुक्ता विद्रुम हेम नील धवल छायैर्मुख स्त्रीक्षणैर् युक्तामिन्दु कला निबद्ध मुकुटाम तत्वार्थ वर्णात्मिकाम गायत्रीं वरदा भयांकुशकशा शूलंकपालंगुणं शंखं चक्रमथारविंदयुगलं हस्तैर्वहंतीं भजे. आता प्रातःसंध्येमध्ये हा श्लोक म्हणावा. बालां बालादित्यमंडलमध्यस्थां रक्तवर्णां रक्तांबरानुलेपनस्रगाभरणां चतुर्वक्त्रां दंडकमंडल वक्षसूत्राभयांक चतुर्भुजां हंसासनारूढां ब्रह्मदैवत्यां ऋग्वेदमुदाहरन्तीं भूर्लोकाधिष्ठात्रीं गायत्रीं नामदेवतां ध्यायामि. आणि सायं संध्येसाठी हा श्लोक म्हणावा. वृद्धां वृद्धादित्यमंडलमध्यस्थां श्यामवर्णां श्यामांबरानुलेपनस्रगाभरणां एकवक्त्रां शंखचक्रगदा पद्मांकचतुर्भुजां गरुडासनारूढां विष्णुदैवत्यां सामवेदमुदाहरन्तीं स्वर्लोकाधिष्ठात्रीं सरस्वतीं नामदेवतां ध्यायामि. आता ह्या पुढील दोन्ही मंत्र प्रातःसंध्या किंवा सायंसंध्या या दोन्ही वेळे म्हणावे. आगच्छ वरदे देवी जपे मे सन्निधौ भव गायन्तं त्रायसे यस्माद् गायत्री त्वं ततस्मृता यो देवः सवितास्माकं धियो धर्मादिगोचरे प्रेरयेत्तस्य तद्गर्भस्तद्वरेण्यम् उपास्महे. गायत्री जपः शापविमोचन. गायत्री मंत्र शापमुक्त करण्यासाठी जो मंत्र म्हणायचा आहे तो असा आहे. देवी गायत्री विरंची वसिष्ठ विश्वामित्र वरुण शापेभ्यो मुक्ता वरदा भव. हा मंत्र प्रत्येकाने गायत्री जप करण्यापूर्वी अवश्य म्हणावा. गायत्री जप करत असताना गायत्री मंत्र जानवे उजव्या हाताने धरून या गायत्री मंत्राचा 108 किंवा 28 किंवा 10 वेळे जप करावा. कोणी जानव्याऐवजी रुद्राक्षांची माळ अथवा पोळ्यांची माळही वापरतात. प्रातःसंध्येच्या वेळी जप करताना पूर्व दिशेकडे तोंड करून आणि सायंसंध्येच्या वेळी मात्र वायव्येकडे तोंड करून उभे राहून किंवा बसून हा जप करावा. जपानंतर हृदयादी न्यास पूर्वी सांगितल्याप्रमाणेच करावा. आता जप पुढील प्रमाणे. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. उपस्थानम. उपस्थानाचे चार मंत्र म्हणण्यासाठी प्रातःसंध्येच्या वेळी पूर्व दिशेकडे तोंड करून आणि सायंसंध्येच्या वेळी पश्चिमेकडे तोंड करून मस्तक नम्र करून हात जोडून उभे राहावे. प्रातःसंध्येच्या वेळी खालील मंत्र म्हणावा. मित्रस्य सेति चतसृणां गाथिनो विश्वामित्रो मित्रो गायत्री उपस्थाने विनियोगः. ॐ मित्रस्य चर्षणी धृतो वो देवस्य सानसि द्युम्नं चित्रश्रवस्तमं अभियो महिना दिवं मित्रो बभूव सप्रथाः अभिश्रवोभि पृथिवीं मित्राय पञ्च येमिरे जना अभिष्टि शवसे स देवान् विश्वान् बिभर्ति मित्रो देवेश्वायुषु जनाय वृक्तबर्हिषे इश इष्टव्रता अकः। आणि सायं संधीच्या वेळी पुढील मंत्र म्हणावा। तत्वायामि शुनश्येपो वरुणस्त्रिष्टु उपस्थाने विनियोगः ओम तत्वायामि ब्रह्मणा वंदमानस्तदा शास्ते यजमानो हविर्भिः अहेळमानो वरुणेह बोध्योरुषं समान आयुः प्रमोषीः। आता ह्यानंतर येणारे सर्व मंत्र हे सायं संध्या आणि प्रातः संध्या या दोहोमध्येही म्हणावे। जातवेदसे मारीचः कश्यपो जातवेदा अग्निस्त्रिष्टुप उपस्थाने विनियोगः ओम जातवेदसे सुनवाम सोममराति यतो निदहाति वेदः स नः पर्षदति दुर्गाणि विश्वा नावेव सिन्धुं दुरितात्यग्निः तच्छंयोश्शंयुर्विश्वे देवाश्शक्वरी उपस्थाने विनियोगः ओम तच्छं योरावृणीमहे गातुं यज्ञाय गातुं यज्ञपतये दैवी स्वस्तिरस्तु न स्वस्तिर्मानुषेभ्यः ऊर्ध्वं जिगातु भेषजं शन्नो अस्तु द्विपदेशं चतुष्पदे नमो ब्रह्मणे इत्यस्य प्रजापतिर्विश्वे देवा जगति उपस्थाने विनियोगः ओम नमो ब्रह्मणे नमो अस्त्वग्नये नमः पृथिव्यै नम ओषधीभ्यः नमो वाचे नमो वाचस्पतये नमो विष्णवे महते करोमि ओम शांति शांति शांति। यानंतर दिग्वंदनम। उपस्थान झाल्यावर उभे राहून दिशावंदनासाठी आपण 10 मंत्र म्हणायचे आहेत। प्रत्येक मंत्राबरोबर त्या त्या दिशेला आपण आदरपूर्वक नमस्कार करायचा आहे। मंत्र पुढील प्रमाणे। प्राच्यै दिशे इंद्राय नमः आग्नेयै दिशे अग्नये नमः दक्षिणस्यै दिशे यमाय नमः नैऋत्यै दिशे निऋतये नमः प्रतीच्यै दिशे वरुणाय नमः वायव्यै दिशे वायवे नमः दीच्यै दिशे सोमाय नमः ईशान्यै दिशे ईश्वराय नमः ऊर्ध्वायै दिशे ब्रह्मणे नमः अधरायै दिशे अनंताय नमः। अशा रीतीने दिशावंदन झाल्यावर संध्यायै नमः पासून नित्यम नमो नमः पर्यंत नमस्कार मंत्र म्हणून दोन्ही हात जोडून नमस्कार करायचा। संध्यायै नमः विद्यायै नमः गायत्र्यै नमः सावित्र्यै नमः सरस्वत्यै नमः सर्वाभ्यो देवताभ्यो नमो नमः आसत्यलोकात् आपातालात् आलोकालोकपर्वतात् ये संति ब्राह्मणा देवास्तेभ्यो नित्यं नमो नमः। आता प्रक्षिणा, प्रथम हा मंत्र म्हणावा। भद्रन्न इति मंत्रस्य ऐन्द्रो विमद ऋषिः अग्निः परमात्मा देवता एकपदा विराट छन्दः जपदोषापनुत्तये प्रदक्षिणावर्तने विनियोगः। हा मंत्र म्हणत आपल्या सभोवती प्रदक्षिणा करावी। हा प्रदक्षिणा मंत्र तीन वेळा म्हणून प्रत्येक वेळी तशी प्रदक्षिणा करावी। स्वतःभोवती प्रदक्षिणा करताना नेहमी आपल्या उजव्या हाताच्या बाजूने वळत वळत प्रदक्षिणा पूर्ण करावी। ओम भद्रं नो अपिवातय मनः। अभिवादन। पुढे येणाऱ्या श्लोकात अमुक या ठिकाणी स्वतःचे गोत्र, प्रवर, शाखा यांचा उच्चार करून आणि संध्येतले आपले नाव उच्चारून अभिवादय असे म्हणत संध्या देवतेला नमस्कार करावा। हे अभिवादन करताना विशेष रीतीने नमस्कार करावा सांगितले आहे। ते असे डावे पाऊल उजवा गुडघा व मस्तक वर टेकवावी, तसेच ते स्वस्तिक करून उजव्या हाताने डाव्या कानाला आणि डाव्या हाताने उजव्या कानाला स्पर्श करावा आणि अभिवादन मंत्र म्हणावा। अमुक प्रवरात अमुक गोत्रोत्पन्न अमुक शर्मा ऋग्वेदांतर्गत आश्वलायन सूत्र शाकल शाखाध्यायी हम भो अभिवादये। विसर्जन। प्रथम मंत्र म्हणावा। ओम उत्तमे शिखरे जाते भूमि पर्वत मूर्धनी ब्राह्मणेभ्योभ्यनुज्ञाता गच्छ देवी यथा सुखम। हा संध्येचा विसर्जनाचा मंत्र आहे। संध्याकर्म ईश्वरार्पण अभिवादन झाल्यावर पाटावर बसावे, मंत्र म्हणावा।
आकाशात पतितं तोयं यथा गच्छति सागरम् सर्वदेव नमस्कारः केशवं प्रति गच्छति प्रमादात् कुर्वतां कर्म प्रच्यवेताध्वरेषु यत् स्मरणादेव तद्विष्णोः संपूर्णं स्यादिति श्रुतिः।
आता उजव्या हातावर पाणी घेऊन पुढील मंत्र म्हणावा।
अनेन प्रातः संध्यावंदनेन भगवान श्री परमेश्वर प्रियतां।
आता ते पाणी उजव्या हाताच्या बोटांच्या टोकांकडून तामनात सोडावे आणि कर्म ईश्वरार्पण झाले अशी कल्पना करावी। त्यानंतर हात जोडून पुढील मंत्र म्हणावा।
ओम तत्सत् ब्रह्मार्पणमस्तु विष्णवे नमो विष्णवे नमो विष्णवे नमः।
हाच मंत्र सायम संध्येसाठी म्हणताना सायम संध्या वंदनेन असे म्हणावे एवढाच फरक करावा। आता एवढे झाल्यावर ओम नमः इत्यादी नावांनी पूर्वी सांगितल्याप्रमाणे द्विराचमन करावे।